chinimandi.com podcast.
धामापूर साखर कारखान्यामध्ये ऊस गाळप हंगाम जोरात. धामापूर साखर कारखान्यामध्ये गाळप जोरात झाले आहे. कारखान्यात 24 तासात जवळपास 1.40 हजार क्विंटल इतके ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. सध्या 24 तासात 25 लाख क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. साखर कारखान्याकडून प्रत्येक दिवशी जितके इंडेट क्षेत्रातील ऊस समित्यांना पाठवण्यात येत आहे, त्याप्रमाणे शेतकरी साखर कारखान्यांच्या ऊसाचा पुरवठा करत आहेत. साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक मनोज कुमार चौहान यांनी सांगितले की यावेळी धामापूर साखर कारखान्याकडून प्रतिदिन 40 हजार क्विंटल कारखाना गेट आणि जवळपास 80 हजार क्विंटल ऊसाचा इंडेट ऊस केंद्रांना समितीच्या माध्यमातून पाठवला जात आहे. शेतकरी त्याचप्रमाणे साखर कारखान्याला ऊसाचा पुरवठा करत आहेत, ज्याप्रमाणे त्यांच्याकडून पुरवठ्याची अपेक्षा केली जात आहे.